जीवनाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु सजोष सेवा वर्दन्तु हां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे भीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे शावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे तुश्च मे चित्तं च माधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे रक्षश्च मे बलं च मोजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनुश्च मे चर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुवंशि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च माधिपत्यं च मे मन्यश्च मे वामश्च मे भश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे द्विजिश्च मे क्रीडा च मे मोलश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपतं च मवृद्धं च मवृद्धिश्च मे कृप्तं च मे कृप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटेकाका आज आपल्याला सांगणार आहेत।
श्रीराम, कृपया सर्वांनी शक्य तितकं ओळीतच पुढे सरकून घ्यावं।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज शनिवार दिनांक 23 मे 1992 माया अपार्टमेंट नवीन संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील सद्गुरु कृपा कळे त्यासी दो शोधील आपनासी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू या ओळीवरील सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांचे निरूपणानंतर सद्भक्त कुमारी अमृता गोरे हिला स्वामीजी अभंग म्हणायला सांगतात। ती परिमळाची धाव भ्रमर ओळी पैसी तुझी गोडी लागो मज हा अभंग म्हणते। त्यावर स्वामीजी म्हणतात गोडी लागणारच का नाही लागणार नाही का गोळे काका असे विचारून गोळे काकांनाच भूपाळी म्हणायला सांगतात। तेव्हा प्रभात धारी रवी उदयला ऊठ उशीर झाला प्रेमळ भावे सरळ मनाने वंदी जगत पाला ही भूपाळी ते गातात। नंतर स्वामीजी विलासकडे वळून म्हणतात विलास ये एखादा शेर सांग त्यावर विलास शेर सांगतो. मारतो राजा से एक्का नैल्यास दैला मारतो. मारतो राजा से एक्का नैल्यास दैला मारतो. कल्पनेचे खेळ सारे कोण कोणास मारतो. कल्पनेचे खेळ सारे कोण कोणाला मारतो. पाहता कुणात नाही. पाहता कोणात नाही. नाही कुठेही वेगळे. सारेच तुकडे कागदांचे छाप नुसते वेगळे. सारेच तुकडे कागदांचे छाप नुसतेच वेगळे. त्यावर बहुत अच्छा म्हणून स्वामीजी बोलतायत असा हा आनंदाचा प्रांत आहे. सच्चित आनंद मला जन्म मरण नाही अशा बोधाने परमेश्वराची भेट होते. म्हणजे जीवच शिवस्वरूप होतो. निखळ सुखासाठी परमार्थ आहे. आनंद रूपाला कधीही दुःख नसते. आपण नित्यानंद स्वरूप आहोत. संसार जगत मिथ्या आहे हे कळले तर कधीही दुःख होणार नाही. तत्वाचे ज्ञान होणे हे तत्वज्ञान आणि तत्वच मी सोहम असा बोध होणे हे आत्मज्ञान. ज्याला असा बोध होतो तो स्वार्थासाठी कोणतीही क्रिया करणार नाही. त्याला प्रेरणाच नसते स्वार्थाची. मी माझ असा विचारच त्याच्या मनात नसतो. तर सर्व विचार दुसऱ्या संबंधी असतो. बोध हा शांतीचे दुसरे रूप आहे. बोध आणि शांती एकच. असा बोध झालेला महापुरुष जीवनात तुष्यंतीच रमंतीच असा असतो. अशा शब्दात भगवंत स्वतः त्याचे कौतुक करतात. जीवनात समाधान संतोष असणं फार महत्वाचं आहे. भगवंताने कितीही दिले आपल्याला तरी आपण संतुष्ट नसतो. जावयासारखे जावयाला किती द्या तो काही समाधानी संतुष्ट नसतोच. एका शेतकऱ्याच्या शेतात आंब्याच्या झाडाला भरभरून आंबे येतात. त्यातील दोन पेट्या तो जावयाला प्रेमाने पाठवितो. त्यावर मुलगी खुश होऊन पतीला म्हणते बघा माझ्या बाबाचे तुमच्यावर किती प्रेम आहे. आंब्याचा पहिला भर येतात तुम्हाला दोन पेट्या पाठवितात. त्यावर पती म्हणतो त्यात काय मोठंसे. तुझ्या बापाने फक्त दोनच पेट्या आंबे पाठवले. त्याचे एवढे वर्णन कशाला. झाडावरील सगळे आंबे तर नाही ना पाठवले. पत्नी नाराज होऊन वडिलांना ते सांगते. तेव्हा वडील झाडावरील सगळेच आंबे पाठवून देतात. तेव्हा मुलगी पतीला म्हणते पहा माझ्या बाबांनी आता सगळेच आंबे पाठवून दिलेले आहेत. आता तरी खुश आहात ना. त्यावर पती म्हणजे जावई म्हणतो कसले वर्णन करतेस. त्यात काय मोठंच आहे. आंबेच पाठवले पण झाडाची मालकी तर दिली नाही ना. मुलगी पुन्हा वडिलांना कळवते तुमचे जावई झाडाची मालकी मिळाली तर खुश होतील. तेव्हा मुलीच्या प्रेमापायी झाड सुद्धा बक्षीस पत्राने जावायला देतो. तेव्हा जावई म्हणतो त्यात काय मोठेच आहे. झाडच दिले पण ते झाड ज्या जमिनीवर उभे आहे ती जमीन तर दिली नाही ना. बघा याला म्हणतात जावई. आपण भगवंताचे जावई आहोत या कल्पनेने भगवंताने कितीही दिले तरी संतोषी नसतो तेवढ्या शेवटपर्यंत. त्याला भगवंतरी काय करणार. म्हणून तो आपल्या हृदयात स्वस्थपणे राहू शकत नाही. तसा तो स्वस्थपणे राहावा म्हणून आपण यदृच्छा लाभ संतुष्टो या गीता वचनाप्रमाणे सदैव संतोषातच राहावे. एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी बोलणे संपवले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 27 मे 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष पाविजे निश्चये स्वरूपाकारे सद्भक्त प्राध्यापक निलाताई देशमुख यांचे निरूपणानंतर स्वामीजींनी केंद्रामध्ये आलेल्या श्री करमरकुवर बुवा धरामदासी यांना दोन शब्द बोलण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते बोलतायत आपण या केंद्रात येणारे सर्वजण भाग्यवान आहात. स्वात्म सुखाचे धन प्राप्त करून घेण्यासाठी आपण येत आहात. आपण श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी मती किती. परंतु स्वामी महाराजांच्या आज्ञेवरून बोलतो आहे आत्मस्वरूपाची प्राप्ती स्वभावतात नित्य आहे. तेथे प्राप्तीचा व्यवहार नसून ते जाणून घ्यायचे आहे. त्याची जाण नसल्यामुळे आपण देह अज्ञानामुळे झालेला आहे. हा बोध अज्ञानामुळे झालेला आहे. तो सद्गुरूकडून होणाऱ्या बोधाने काढून टाकायचा आहे. सद्गुरूपदी अनन्यता तरी तुझं काय शिरे चिंता, वेगळेपणे शिष्या उरवची नको इत्यादी नंतर स्वामीजी बोलतायत. बुवांनी नेमके सांगितले आहे, आपल्या जवळची वस्तू आहे परंतु आकलन नाही. आपण सच्चिदानंदच आहोत, या आनंद प्राप्तीचा अनुभव आपल्याला का बरे येत नाही हे आपणच शोधून पाहिले पाहिजे. मी कोण? आपल्या आनंद प्राप्तीच्या आड देह मन बुद्धी हे तीन अर्थ येतात. ते करण्यासाठी सद्गुरूकडे जावे, त्यांच्याकडून समजून घ्यावे. मग ते तत्वमसीचा उपदेश करतात, त्यासाठी साधना सांगतात. आपलेच मन चंचल आणि हत्ती असते, ते साधनेच्या आड येते. त्यासाठी मनोनिग्रह करायचा. अभ्यास आणि वैराग्याने ते मन स्थिर होईल. नित्य नियमाने ध्यान करायचे. अशी सातत्याने साधना केल्यानंतर शीघ्रमेव आविर्भवती अनुभवती भक्तार असे होऊन जाईल. अशी मजा आहे. काय समजतात? एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 30 मे 1992 माया अपासनेत नवीन केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील भांडार वेळ भरली परी असती आड केली हातासन येता किल्ली सर्वही अपराध. सद्भक्त श्री विजय कुलकर्णी यांचे या ओवीवरील निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. संसार सुखे करावा, संसार काही त्याज्य नाही, परंतु समर्थ सांगतात त्याप्रमाणे तो नेटका करावा. रडत रडत संसार करू नये. समर्थ म्हणतात प्रपंच साधुनी परमार्थ केला तर तो नर भला रे भला रे भला. शुद्ध सात्विक आहार पाहिजे. भाकरी लोणी चटणी एक ग्लास दूध असा आहार शुद्ध असेल तर मन शुद्ध राहील व ईश्वर भाव वाढीला लागेल. आमच्या चालण्या बोलण्यात नम्रता पाहिजे. अहंकार नको. हा विचारवणी अहंकार सांडिजे मग अस्थिची वस्तू होईल. सकळ करणे जगदीशाचेच हे ध्यानात ठेवून प्रत्येक कर्माने आपण परमेश्वराकडे जातो की मागे येतो हे पाहिले पाहिजे. रात्री झोपताना परमेश्वराच्या कुशीत झोपावे. तो परमात्मा आपला जीव आणि जगत हे तिन्ही एकरूप करूनच सकाळी उठायचे. बस यात काय अवघड आहे? एवढे बोलत असताना स्वामीजींना खोकला आला इतका की त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. तरी पण सावध होऊन संतांच्या जय जयकारात त्यांनी समारोप केला. त्यानंतर स्वामीजी पुन्हा आजारी पडले. त्यामुळे 2 जून पर्यंत त्यांनी विश्रांती घेतली. त्यानंतर बुधवार दिनांक 3 जून 1992 माया अपार्टमेंट नवी संध्याकाळचे केंद्र स्वामीजींच्या अनुपस्थितीतच सुरू झाले. सद्भक्त प्राध्यापक दिनेश शेठ यांच्या दासबोध नित्यपाठातील सद्गुरु कृपा तेच केली जेने बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे वडली एक सरा या ओवीवरील निरूपणानंतर सद्भक्त श्री वांबूरकर संत पांडुरंग शास्त्री आठवले यांचे एक निरूपण वाचताय. आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 22 यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते ना अधिक तथा यस्मिन शितो न दुःखेन गुरुनापि विचार्यते. आत्मलाभ आत्मसाक्षात्कार झाल्यावर योगीजन त्याहून दुसरा अधिक कोणताही लाभ मानित नाही आणि कसलेही संकट अथवा महादुःख प्राप्त झाले तरी त्यांचे चित्त स्वरूपानंदापासून चळत नाही. एवढे वाचत असतानाच स्वामीजी सरलाताईस केंद्रात प्रसन्न मुद्रेने येत आहेत. त्यांचे सर्वजण टाळ्यांच्या गजरात स्वागत करताय. सर्वावरून कृपादृष्टी फिरवत स्वामीजी आसनस्थ होत आहेत. त्यांच्या गळ्यात माईक जोडलेली कापडी पट्टी घालण्यात येत आहे. माईकवर ठकठक करीत स्वामीजी बोलतायत. आधार पण येतं आणि जातो ते नैसर्गिक आहे, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर प्राप्ती. आत्मज्ञान करून घेणे हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. आता सद्भक्त श्री वांबूरकरांनी वाचलं ना यम लब्ध्वा चापलम लाभम मन्यते नारिकम तपः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते। या देहाला मृत्यू तर अटळ आहे आणि सत्पुरुषांना त्या मृत्यूचा आनंद करतो कारण ती देवाज्ञा असते। तो देव परमात्मा अखंड आपला जवळच असतो। नरे नरे आपणच तो परमात्मा देहामधील चेतन प्रभू आहोत। या बोधात जीवन जगण्यासाठीच नरदे आहे हे सांगण्यासाठीच मी आलो। आता माझी तब्येत ठीक आहे, काळजी करण्याचे कारण नाही। औषधेही चालू आहेत परंतु केंद्रात येणे हेच माझे मुख्य औषध आहे। काय समजलात? एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी बोलणे संपवले। हरी ओम तस्से।
नाम सांगतो नारायणा नारायणा गोविंद गोपाल गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरे नारायण नारायण गोविंद गोपाल नारायण नारायण नारायणा गोविंद गोपाल 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 नारायण गोविंद गोपाल नारायण नारायण हरे नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण हरी 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 वर्षानुवर्षे स्तोत्रे म्हणूनही मनाचे समाधान का होत नाही? ती कोणत्या प्रकाराने म्हणायला हवीत म्हणजे समाधान मिळेल? कृपया मार्गदर्शन मिळावे. खरच हा खूप चांगला प्रश्न आहे. वर्षानुवर्ष आपण स्तोत्र म्हणत असतो. इतकं की लहानपणापासून स्तोत्र म्हणत असतो. लहानपणी संस्कार रूपाने आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींकडून, आई वडिलांकडून मिळालेली खरं म्हणजे आपल्या अगदी देणगी आहे. आपण स्तोत्र म्हणत असतो. त्याचा उद्देशही असा असतो की काही पावित्र्य मनाला प्राप्त व्हावं. आपण नम्र व्हावं, लीन व्हावं, अहंकार जावा, आपणच सर्व काही करतो करू शकतो हा भाव नाहीसा व्हावा. कोणीतरी वरिष्ठ आहे आणि त्याला प्रार्थना करायची आहे असं वाटावं. हाही एक संस्कार आहे. असं असल्यामुळं स्तोत्र शिकवली जातात, म्हटली जातात. पण शिकवणाऱ्यांना देखील कालांतराने माहीत नाही असं झालं की स्तोत्र कशी म्हणायची, का म्हणायची. आणि मग शिकणाऱ्यांना देखील माहीत नाही असं झालं. प्रत्येक स्तोत्राचा काही ना काहीतरी उद्देश असतो. ते स्तोत्र म्हणताना किंवा म्हणण्यापूर्वीच तो उद्देश आपण खरं म्हणजे जाणून घ्यायला पाहिजे आणि मग स्तोत्र म्हणायला पाहिजे. कोणत्याही श्लोकाचेही काही उद्देश असतात. इतक्या खोलात आपण जात नाही. स्तोत्र म्हणता म्हणता सरळ जितपत अर्थ समजतो तितपत आपण अर्थाकडे लक्ष देतो. जे समजत नाही ते सोडून देतो. पण जर असा प्रश्न कोणाला पडला, स्तोत्र साधना म्हणून जर करायची असेल एखाद्याला, कर्मकांड म्हणून तर निराळ की पर्वचा म्हटल्याखेरीज जेवण मिळणार नाही असे घरात नियम आहेत म्हणून स्तोत्र म्हणतो आहे, तर तो त्याच्या खोलात कधीच जाणार नाही. जेवण जेवण्याकरता प्री रिक्विझिट म्हणून स्तोत्र म्हणणं बस संपलं. पण साधना म्हणून जो स्तोत्राकडे पाहतो किंवा साधना म्हणून स्तोत्राकडे पाहण्याची ज्याची इच्छा आहे, तर त्यांनी मात्र स्तोत्राचा आशय लक्षात खरंच घ्यायला हवा. काही स्तोत्र असतात ती स्तुतीपर असतात. जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताच्या वर्णनाची अशी स्तोत्र असतात. मारुती स्तोत्र म्हणतो आहे, तर मारुती स्तोत्रामध्ये हनुमंतांच्या लीला चरित्र याचं साधारण वर्णन केलेलं आहे. हनुमंतांचं चरित्र थोडक्यात डोळ्यासमोर आणावं. त्या चरित्रामध्ये मनोजीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीराम दूतम ही जी वर्णन आहेत गुण आहेत तर तेही थोडेसे लक्षात घ्यावेत आणि मग स्तोत्र म्हणावं. स्तोत्र म्हणताना श्रीधर स्वामी महाराज असं सांगत असत की प्रत्येक स्तोत्र जणू अहं ग्रहोपासना म्हणजे ते दैवत जे आहे ते दैवत बाहेर आहे अशी कल्पना करू शकता आणि आत आहे अशीही कल्पना करू शकता. बाहेर मूर्तीकडे पाहून स्तोत्र म्हणू शकता पण ते दैवत आपल्या हृदयात आहे अशी भावना करून देखील स्तोत्र म्हणू शकता. अगदी भीमरूपी पहिलं स्तोत्र माझ्या डोळ्यासमोर आलं तुमच्या उदाहरण द्यायचं म्हणून तर डोळे मिटून घेऊ शकता. रामाचा दास असणारे हनुमंत आपल्या हृदयात आहेत अर्थात त्यांच्या गुणांसह आपल्या हृदयाच्या ठिकाणी बसलेले आहेत अशी थोडी भावना करावी आणि मग स्तोत्र म्हणावं. स्वामीजींना हे मारुती स्तोत्र फार प्रिय होत. ते स्नान करताना मारुती स्तोत्र म्हणत असत, एरवी देखील मारुती स्तोत्र म्हणत असत, खूप प्रेमाने म्हणत असत. ही देवता आपल्या आसपास आहे किंवा त्यांना ती जाणवते आहे अशा प्रकारे ऐकणाऱ्याला वाटत असे, त्याच्यात जीव ओतत असत. तशा प्रकारे प्राण ओतून स्तोत्र म्हणावं. काही स्तोत्र ही अहंग्रहोपासने करता अजूनच चांगली, जसं अथर्वशीर्ष रामरक्षा देखील. भीमरूपी मध्ये तर अशा प्रकारे कोणता खूप परमार्थ आणलाय अशी गोष्ट नाहीये, तर मारुतीचं गुणगान आहे. पण रामरक्षा म्हणताना अथ ध्यानम अशा प्रकारे ध्यान करावं. ध्याये दाजानुबाहुम रामचंद्र आजानुबाहू आहेत असं ध्यान करावं. किंवा धृत शरधनुषम धनुष्यबाण हातात घेतलेले. किंवा बद्ध पद्मासनस्थम ध्यानाला बसलेले योगीच ऋषीच जणू असलेले असे रामचंद्र बद्ध पद्मासनामध्ये बसलेले. पीतम वासो वसानम पीत वस्त्र परिधान केलेले असे रामचंद्र. किंवा किंवा म्हणून हे सगळं पाहायचं. नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम नवीन नुकतच उमललेलं कमलाचं दल कमल याच्याशी स्पर्धा करणारे अशी प्रसन्नता ज्यांना लाभलेली आहे असे. किंवा वामाम कारूढ सीता सीतामय आणि रामचंद्र असं ध्यान करावं. हे सगळं आपल्या हृदयात आपण करू शकतो. हृदयात पाहू शकतो लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्र शरणम प्रपद्ये. आपण शरण जाऊ शकतो. या स्तोत्रांनी खूप आनंद मिळतो. बऱ्याच वेळेला असं होतं की स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि पाठांतराचा एक दुर्गुण असा आहे की एकदा एक गोष्ट पाठ झाली की मग फार लक्ष नाही दिलं तरी चालतं, ते यंत्रवत म्हणून संपून जात. कधी सुरुवात केली कधी संपलं काही कळत नाही. मी साधा प्रथम जेव्हा प्रयोग केला किंवा प्रयत्न केला की आपल्या अनुग्रहाचे जे श्लोक आहेत तर ते श्लोक म्हणताना जर अवांतर विचार आला तर पहिल्यापासून सुरुवात करायची. कुठलाही विचार अन्य विचार मनात येऊ द्यायचा नाही. तर मला कितीतरी वेळ लागला, एकही विचार उठू न देता ते तेवढे दोन पाच पाच श्लोक आहेत, पाच श्लोक म्हणायचे, त्याच्यात एकही विचार उठू न देता ते श्लोक म्हणायचे. तर बराच वेळ लागला, परत परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागली. म्हणजे श्रीधर स्वामी महाराजांना परत परत त्या तळ्यात डुबकी द्यायला लागत होती. कुठलाही वासनामय विचार आला की असतील तिथून ते पळत जायचे आणि त्या सज्जनगड वरच्या तळ्यामध्ये एक बुडी मारायचे. तर असं वर्णन आहे की त्यांच्या अंगावरचे कपडे 24 तास ओले असायचे. ते वाळेपर्यंत परत एकदा जाऊन डुबकी मारायची वेळ यायची. पण असा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. हा कठोर प्रयत्न जर वाटत असेल तर इतकं तर करता येईल. एक पसायदान म्हणायचं तर ते पसायदान कुठलाही अवांतर विचार उठू न देता त्याच्यातले जे शब्द आहेत त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन. ज्ञानेश्वर महाराज जगताकरता मागणी करतायत आपल्या सद्गुरूंकडं, अर्थात आपल्याकरता ती मागणी आहे, आपल्या सकट सर्वांकरता मागणी आहे, एवढ्या भावानी म्हणता येणं शक्य आहे. म्हणून जर प्रयत्न करायचा झाला, पण मी तुम्हाला सांगतो की कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी संकल्प करावा असं आपली पुरातन शास्त्र सांगतात. अगदी युद्ध जरी करायचं झालं तरी संकल्पाने सगळा धनुर्वेद आठवतो तो धनुर्धर, आपली विद्या आठवतो आणि मग युद्धाला प्रारंभ करतो. आता रामनवमी येईल, आपल्या मुलाचं मुख पाहण्यासाठी दशरथ राजा गेला तर पुण्याह वाचन केला आणि मग मुलगा पाहायला गेला असं वर्णन आहे. मुलगा पाहायचा झाला तर कोणत्या भावनेने पाहायचा? तो जणू आत्मा आहे या भावनेने त्याच्याकडे पाहायचं. आपल्यातून निर्माण झालेला आत्मा म्हणून मुलाकडे पाहायचं असा कोणता तरी एक भाव, उत्तम भाव, अनेक भाव असू शकतात त्याच्यापैकी एक उत्तम भाव असा धरून मग मुलाकडे पाहायचं का आपला कुठून तरी आला आणि काहीतरी केलं. जेवायच्या आधी देखील संकल्प आहे. आपल्याला हे माहीत नाहीस झालंय कारण हे सगळं निघून गेलेलं आहे. नाहीतर पूर्वी जेवायच्या आधी यजमान विचारायचे की सगळे लोक आलेत ना जेवायला, आलेत मग आता संकल्प सोडायचा का? सोडायचा. मग काही स्तोत्र म्हटले जात असत किंवा काही मंत्र म्हटले जात असत आणि मग जेवण. ते कर्मकांड नव्हतं, त्याचं कर्मकांड आम्ही बनवलं. आपल्याला जेवणासारखी छोटी क्रिया करताना देखील 2 मिनिटं पानातले सगळे पदार्थ प्रेमाने पाहता येतील. आपल्याला कितपत भूक आहे हेही प्रेमाने जरा पाहता येईल. पावभाजी असेल तर जास्त भूक, बटाटे वडा असेल तर जास्त भूक, आणि कोणती भाजी, दुधाची भाजी असेल तर कमी भूक. असं काही होत नाहीये ना, हे आत वळून पाहायला पाहिजे. हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न पूर्ण ब्रह्म आहे. कारण आमच्या ठिकाणी असणारं जे ब्रह्म आहे, जे गुप्त रूपाने आहे, तर ते आम्हाला समजण्याची शक्यता अन्नामुळं आहे. अन्नामुळं देहधारणा आहे आणि देहधारणेमुळं साधनेनी परमात्म प्राप्ती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अशी काहीतरी भावना करून मग अन्न ग्रहण करावं. तशी प्रत्येक कृतीच्या आधी काहीतरी संकल्प पाहिजे. आपले हे जे संकल्प आहेत हे तेच आहेत, स्मरण, अंतर्मुखता, साक्षित्व, शरणागती, प्रेमभाव, हे काय आहे? हे तेच आहे. म्हणून स्तोत्र म्हणताना देखील, पण श्रीधर स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे काही स्तोत्र तर जी अद्वैत भावाने नटलेली अशी स्तोत्र आहेत, ती स्तोत्र म्हणत असताना आपण अगदी ते होऊन म्हणावीत. आचार्यांची कित्येक स्तोत्र आहेत, आत्मषटक आहे, तर अशी स्तोत्र म्हणताना अगदी आत्माहून म्हणावीत. मगाशी मी अथर्व शीर्षाचा उल्लेख केला. मी मला असं आठवत की स्वामीजींकडे यायच्या आधी अगदी 10वी 11वीत असल्यापासून तेव्हा मी अंघोळ झाल्यानंतर आमच्या घरातल्या नियमाप्रमाणे नमस्कार आणि स्तोत्र अथर्वशीर्ष म्हणत असे. मग नंतर स्वामीजींकडे आल्यावर आणि अर्थ समजायला लागल्यावर परमार्थाचा परमार्थ कसा करायचा मग ही अथर्वशीर्ष मधून अधून म्हणतो. या दोन गोष्टींमधला फरक तेव्हा म्हणत असे ते काही नाही, सुरुवात करायची आणि शेवटाला जायचं. पण नंतर नंतर ते अथर्वशीर्ष म्हणताना सलग म्हटलं जाईन असं झालं. थोडा थोडा वेळ थांबून त्याचा अनुभव घेत घेत ओम नमस्ते गणपतये आपल्या अंतःकरणातच गणपतीची भावना करावी. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी आलं पहिलंच महावाक्य दुसऱ्या श्लोकात. तू प्रत्यक्ष तत्त्वम असी हा जो उपदेश सद्गुरु शिष्याला करतात त्याच्यातला जो निर्देशित परमात्मा आहे तो तूच आहेस. आपल्या अंतःकरणात जर भावून आपण म्हटलं तर आपण पहिल्या दुसऱ्या चरणातच परमात्मा स्वरूपच झालो पाहिजे अशा भावनेने हे स्तोत्र म्हणता येतं. त्वमेव केवलम करतासी त्वमेव केवलम धरतासी. आता तो परमात्मा सर्व काही करणारा आहे, केवळ तोच एक सर्व करणारा आहे, त्यांनीच एक सर्व विश्व धारण केलेलं आहे. त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी दुसरं महावाक्य आलं. अशा प्रकारे त्याच्यात सगळी महावाक्य येतात. माझ्या अंतर्यामी तो आहे तो तत्वमसी या शब्दांनी निर्देशित होणारा तोच सर्व ब्रह्म नटून सर्व विश्व नटून राहिलेला आहे. त्वम साक्षात आत्मासी नित्यम कृतन वचमी सत्यम वचमी. त्यामुळं त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी असं म्हटल्यानंतर पुढचं काही म्हणायच्या आधी थोडा वेळ एखादा मिनिट थांबलं तरी चालेल, काही नाही बिघडणार. आपण तत्वमसी होऊन जावं अशा प्रकारे स्तोत्र देखील म्हणता येतात. परमार्थामध्ये जितकं खोल खोल जायचं तितकं जाण्याची इच्छा तुम्ही धरता हेच मुळात खूप चांगलं आहे. कारण विचारले की स्तोत्र कोणत्या प्रकाराने म्हणायला हवीत म्हणजे समाधान मिळेल. स्तोत्र या प्रकाराने म्हणायला हवीत. स्तोत्र देखील साधना आहे असं लक्षात घेऊन जो कोणी म्हणेल ध्यानासारखाच लाभ होईल. तो थोडा वेळ बसलाच पाहिजे डोळे मिटून, शांत झाला पाहिजे असं होऊन जाईल. ज्ञानेश्वरी प्रवचन गुणांचं वर्णन चालू आहे. गुणातीताची लक्षणं बऱ्याच वेळी प्रवचनाच्या दरम्यान लिहून घेतलं जातं. ते परत वाचन स्मरण झालं त्या योगे एक प्रश्न मनात आला, गुणात सापडत नाही, गुणात वर्तन करत असला तरी त्याच्या आहारी जात नाही तो गुणातीत. की प्रकृतीप्रमाणे गुण येतात आणि जातात, सत्वाची आकांक्षा प्रतीक्षा द्वेष नाही, तसंच रजतमाची आकांक्षा प्रतीक्षा द्वेष नाही. सत्व निर्माण झाला आनंदित होत नाही किंवा रजतम निर्माण झाला म्हणून खंतावत नाही तो गुणातीत. स्वरूपस्थ असल्यामुळे गुणांमुळे निर्माण होणारी सुख दुःख मानहानी याबद्दल तो सम असतो हे ज्ञानियांबाबत कसे संभवते. ज्ञानी जरी झाला तरी देखील स्वरूपस्थ असला तरी देखील गुणांमुळे निर्माण होणारी सुख दुःख मानहानी त्याच्याबद्दल देखील संभवते. ज्ञानी झाला त्या ज्ञानाला देखील हर तऱ्हेने प्रयत्न करून त्या ठिकाणी स्थिर राहण्याकरता म्हणून साधना करावी लागते किंवा तो करतो. आपली पैशाच्या संबंधीची जशी कल्पना आहे की एक सुखाने राहायला किती पैसे लागतील, समजा 1 कोटी रुपये लागतील, मग 1 कोटी रुपये मिळू आणि मस्त आराम करू, तशी ज्ञानाबद्दल कल्पना करून घेऊ नका की एकदा ते ज्ञान मिळवू मग मस्त. भगवंत म्हणतात एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्याम अंत कालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती. ती अंत काळापर्यंत ती टिकवून मग तो ब्रह्म निर्वाण प्राप्त करतो. उंची गाठणं आणि गाठलेली उंची टिकवून ठेवणं हा प्रयत्न करावाच लागतो. त्या त्या पातळीवर तो सहज असेल किंवा तो प्रयत्न असेल असं तुमच्या आमच्यासारख्यांना कळत नाही ज्ञानी पुरुषाचा, पण तो देखील तेवढ्या कौशल्याने तिथं राहण्यासाठी म्हणून सतत प्रयत्नशील असतो. त्याच्या ठिकाणीही विवेक काम करत असतो ज्ञान झाल्यानंतर देखील, आणि वैराग्य देखील काम करत असत. त्यालाही सुख होतं अशाही परिस्थितीत आणि दुःखही होतं अशाही परिस्थितीत ज्ञान झाल्यानंतर देखील, पण ते टिकतं किती? जसं स्थितीस्थापकत्व असतं, एक रबर ताणलं गेलं तर जसं परत जाग्यावर येईल, तसं ज्ञानी पुरुष दुःख अनुभवेल आणि लवकरात लवकर आपल्या स्वरूपाच्या भूमिकेवर येईल, गुणातीताच्या भूमिकेवर येईल. साधक आणि सिद्ध यांच्यामध्ये हाच फरक सांगितलेला आहे. त्यालाही वाईट वाटेल जर काही इकडं तिकडं घडलं, तर त्यालाही वाईट वाटेल. पण त्याचं वाईट वाटणं आणि आपलं वाईट वाटणं याच्यात खूप अंतर असेल. त्याला वाईट वाटतं, त्याला सुख देखील होतं, आनंद देखील होतं. प्रतिभाताईंनी पनवेलला केंद्र सुरू केलं आणि थोडं निरूपण करायला लागल्या तर स्वामीजींना खूप आनंद झाला, मी पाहिलेलं आहे. त्यांना आनंद होतो. ज्ञानी म्हणजे कसं काय मग आनंद आणि सुख? आणि त्यांच्या मुलांनी इथं सहकारनगरच्या एका रस्त्यावर आशुतोषनी स्कूटरवरून 2 जण मुलं जात होती आणि एका भगिनीच्या गळ्यातली चेन त्यांनी ओढली आणि निघून जात होती. ती भगिनी ओरडत होती आणि तो तिथून मागून चालला तर त्याच्या लक्षात आलं, तर त्यांनी पाठलाग करून त्यांना थांबवलं, ते अडवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यावर त्यांनी चाकूचा वार केला, पोटात त्याचा वार झाला. स्वामीजींना दुःख झालं. त्याला दुःख होणार नाही किंवा होऊ नये असं नाहीये, त्यांना दुःख झालं, त्यांना वाईट वाटलं, आशुतोषी बरा झाला. पण त्याला दुःख होणार नाही असं समजू नका, त्याला सुख व्हायला नको अशीही अट नाही. तो सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींमध्ये लवकर जाग्यावर येतो, स्वरूपस्थ होतो. जसं आपल्याला जाग्यावर यायला एक घरात दुर्घटना घडली तर ते जे शास्त्रांनी नियम घालून दिलेले आहेत, कोणते नियम? पूजेच्या संदर्भातले नियम. काय झालं? मयत झाली तर अगदी आपल्या घरातली व्यक्ती असेल तर काय 10 दिवस पूजा करू नका. आणि मग असे पंचांगात 1 दिवसच पाळावं, सुतक 3 दिवसच पाळावं, याचं कारण त्या मृत्यूचं तुम्हाला तितपतच असतं. म्हणून जितकं लांब लांब नातं जातं तितकं त्या मृत्यूचं तुम्हाला तितपतच वाईट वाटतं. म्हणून आपलं एक दिवस पाळा तुम्हाला पूर्वी एकत्र कुटुंब असायची त्यामुळे खूप लोक जवळजवळ असायचे पण नाती तितकी जवळची नसायची असं असेल तेव्हा एखाद दिवस वाईट वाटेल. म्हणून देवपूजा करू नका. देवपूजा का करू नका? देवावर का बरं? याचं कारण तुम्हाला असं वाटतं की देवानी असं कसं केलं. रोज मृत्यू होत आहेत पण आता कमाल झाली, माझे वडील गेले, तुझे वडील म्हणजे तू असा कोण आणि तुझे वडील म्हणजे असे कोण. पण त्यावेळेला असं वाटतं की काय केवढी मोठी गोष्ट झाली, माझे वडील गेले, माझी आई गेली, माझी पत्नी गेली, आता या अन्यायाला तर सीमाच नाही. त्याच्यावरून जाग्यावर येण्यासाठी 10 दिवस लागतात साधारण असं शास्त्रांनी ठरवलं. म्हणून 10 दिवस देवाकडे पाहूच नका, पूजाही करू नका. ते अभद्र, अमंगळ, वाईट असा त्याचा अर्थ नाहीये. तुमची भावना अशी राहते, तुमचा विश्वास उडाल्यासारखा होतो आणि मग 10 दिवसांनी जाग्यावर येते बुद्धी परत की आहे त्याच्या न्यायाने काही इलाज नाही. अशी तर ही गोष्ट आहे, आता सगळ्यांकडे चालायचंच असं माणूस 10 दिवसांनी म्हणायला लागतो मग पूजा करायला लागा. हे जे 10 दिवसांनी आमचं घडतं तर त्याचं 2-5 मिनिटात तो परत स्वरूपस्थ होतो. लीना तर इथं आल्या असतील, त्या जाणार होत्या स्वामीजींकडं. मध्ये त्यांनी आठवण सांगितली तर स्वामीजींचे जावई सुरेखाताईंचे यजमान गेले अशी स्वामीजींना बातमी आली तर वाईट वाटलं. या वयात आपण असताना आपल्या मुलांचं सुनांचं असं काही ऐकू येणं हे चांगली गोष्ट नाही. म्हणून वडील म्हणून सासरे म्हणून त्यांना वाईट वाटलं. जावं की नाही असं त्यांनाही प्रश्न होता, मला आता नीट आठवत नाही. प्रथम निरोप आला की असं असं झालंय म्हणून येऊ नका, आणि 10 मिनिटात निरोप आला की या तुम्ही, हो की नाही. 10 मिनिटात परत फोन आला की या, याचा अर्थ ते परत आणि त्या गेल्या तेव्हा त्याचा फारसा उल्लेख नाही आणि स्वामीजी अगदी स्वतःच्या समाधानामध्ये उत्तम रीतीने असेच होते. त्यामुळे सुख आणि दुःख आपल्याला होतात तशी गुणातीतालाही होतच नाहीत असं नाही, तो त्याच्याबद्दल लवकर पूर्वपदावर येतो. तो सुख आणि दुःख, मान आणि हानी याच्याबद्दल सम असतो म्हणजे त्याच्यापासून बाजूला असतो. सुखापासून आपल्या स्वतःला नेहमी बाजूला काढणं ही सवय आहे. सुख देह मन बुद्धीचं माझा त्याच्याशी संबंध नाही, मी त्याच्यापासून बाजूला असला पाहिजे. दुःख देखील देह मन बुद्धीचं, मी त्याच्यापेक्षा बाजूला असला पाहिजे. आपलं असं राहतं की आपल्यावर सुख आणि दुःखाचं आक्रमण होतं, आपल्यावर मान आणि हानी याचं आक्रमण होतं, त्यामुळे मग मी सुखी, मी दुःखी असं आपण म्हणायला सुरुवात करतो. सम असतो याचा अर्थ बाजूला असतो आणि बाजूनी सुखही पाहतो देहाचं, दुःखही पाहतो आणि बाजूला जिथं असतो तिथं स्वतःच्या आनंदामध्ये स्वरूपाच्या बोधामध्ये स्थित असतो. साधक वर्गाने याचा अभ्यास करणे शक्य आहे का? की हे ज्ञानियांबाबतच शक्य आहे, कारण एकच कर्म प्रत्येकाकडून प्रकृतीप्रमाणे वेगवेगळे घडते, त्याचे परिणाम ही सुख दुःख मिश्रितच असणार. अशा वेळी जशी प्रकृती, गुण, परिस्थिती तसे कर्म घडणार, फळ मिळणार. देह मन बुद्धीला आपण अलिप्त असा भाव ठेवावा का? कारण समजून उमजून साधक अधिकाधिक चांगले कर्म करण्याच्या प्रयत्नात असतो, पण प्रत्येक वेळी प्रत्येक कर्म चांगले पूर्ण होईलच हे हातात नसते, कारण त्यात बरेच अदर फॅक्टर्स ही असतात. थोडासा प्रश्न असा नेमकेपणापासून वेगवेगळं असं त्याच्यात म्हणत गेलेले आहेत. साधक वर्गाने याचा अभ्यास करणं शक्य आहे. सिद्ध जो असतो तो सिद्ध देखील हा अभ्यास करत करतच सिद्धत्वापर्यंत पोहोचतो. केवळ ध्यानाने कोणी सिद्ध होत नाही, ध्यान झाल्यानंतर या सर्व गोष्टींचा सतत अभ्यास जो करत असतो तो सिद्ध होतो. केवळ नामस्मरणानेच कोणी सिद्ध होतो असं नाही. नामस्मरण करतो पण संसारात अति अडकलेला आहे, अजिबात अलिप्तपणा नाही. व्यवहार काळी कसलंही आत्मस्वरूपाचं स्मरण नाही तो कसा सिद्ध होणार. त्यामुळं बसून करण्याची साधना झाल्यानंतर उर्वरित वेळ हा साधनेकरताच जो खर्च करतो त्या तऱ्हेनेच जीवनाकडे पाहतो तो हळूहळू सिद्ध होतो. साधक देखील तसाच. साधक उत्तम साधक, अधिक उत्तम साधक, प्रगत साधक असा बनत राहतो. रजोगुण आपल्या ठिकाणी असणार आपल्याला समजला पाहिजे. आणि साधक वर्गाने याचा अभ्यास करणं शक्य आहे. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे आपल्यामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या वेळात येतात आणि जातात हे प्रथम समजलं पाहिजे. समस्त जर नीट लक्ष दिलं तर समस्त. तुम्ही लग्न समारंभात जर गेलात तर रजोगुणाची परिसीमा तिथे झालेली असते. सगळे लोक उत्तम उत्तम आवरून अशा वेळेला तुम्हाला सावध राहायला पुष्कळ वाव असतो. अशा प्रकारच्या रजोगुणात आपण सापडायचं नाही. सर्वसाधारणपणाने जीवनाची धाडणी ही सत्वगुणांनी युक्त अशी ठेवणं आपल्या हातात आहे. आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे पण आपल्या आकांक्षा आपल्याला समजतात. आपण रजोगुणाबद्दल कशा रीतीने बोलतो किंवा रमतो हे आपलं आपल्याला कळतं. जशा खाण्याच्या चर्चा, कपड्या लत्त्यांच्या चर्चा, दागिन्यांच्या चर्चा, मानाच्या चर्चा, सुखाच्या साधनांबद्दलच्या चर्चा, त्या चर्चा आणि त्याची अपरंपार आसक्ती आपल्यापाशी आहे की नाही आपल्याला कळतं. स्वामीजी सांगायचे की याला उपाय म्हणून हे सगळं समजत असेल तर साधच राहावं. सत्वगुणी वर्तन हे खूप चांगलं. मी असं ऐकलं की अमिताभ बच्चन विनोबा भावेंना भेटायला गेला. विनोबा भावेंना भेटायला जाणं ही त्या काळात मोठमोठ्या लोकांची एक क्रेज होती. तर तो तिथं गेल्यानंतर विनोबांना सांगण्यात आलं की हा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की साधं राहावं, पांढरे कपडे घालावेत. अनाठाई जरी असला तरी मूळ सत्वगुणी जीवन हे आवश्यक आहे ना. विनोबांना जेव्हा भेटायला येतो तेव्हा गंमत म्हणून भेटायला येणं हा उद्देश निराळा. पण विनोबांसारखी व्यक्ती असं समजते की काहीतरी चांगल्या कारणासाठी आला असेल तर मग पहिला उपदेश निराळ्याला एवढाच द्यावा की साधा राहा आणि पांढरे कपडे घाल. एवढंच त्याला त्यांनी सांगितलं. त्या सगळ्या ह्याच्यात एवढंच बोलले. कशाचाही अतिरिक्त अभिमान. तर मी असं ऐकलं मारुती माने विनोबा भावेंना भेटायला गेला होता तर त्यांना सांगितलं की हे हिंदकेसरी आहेत. तेव्हा विनोबा त्यांच्या पलंगडीवर बसलेले तिथून उठले, आपलं धोतर बाजूला काढलं, मांडी त्यांची ती हटकुळी शरीरी अष्टी आणि एक शड्डू ठोकला आणि म्हणाले माझ्याशी कुस्ती करतोस. त्यांना असं सांगायचं होतं की तू पैलवान वगैरे असशील तरी कायम त्याचा अभिमान बाळगत फिरू नको. आणि माझं आत्मबल हे कधीही श्रेष्ठ आहे असं त्यांना बहुतेक सांगायचं होतं. म्हणून या अशा सगळ्या गोष्टींपासून माणसांनी वाचावं. खरं म्हणजे साधं राहावं, साधं खावं, साधं प्यावं, असे जे सामान्य नियम आहेत त्यांनी आपोआप रजगुण ओलांडला जातो. कपडे देखील एक मोजके एक 5-10 कपडे पुरे असं जर इतपत वर्तन असेल आणि तेही स्टेटस वाईज असावं. तुम्ही फार जर कोणीतरी असाल श्रीमंत तर 5-10 ऐवजी 20-25, आणि तुम्ही तेवढे श्रीमंत नाहीत पण त्याची बरोबरी करण्यासाठी माझही कपाट 20-25 नी भरेल, इथं रजगुण सुरू होतो. त्यामुळे साधक वर्गाला याचा अभ्यास करता येणं शक्य आहे. आठवड्यातून, महिन्यातून एकदा, महिन्यातून एकदा आपण साध्या खाली एक पाठीला गारवा लागणार नाही पत घालून त्याच्यावर झोपू शकतो का? स्वामीजी म्हणायचे की मीठ न घातलेली, तिखट मीठ न घातलेली नुसती उकडून अशी भाजी खाऊ शकतो का? अशा साध्या साध्या गोष्टींनी देखील आपण काही गोष्टी सहज ओलांडू शकतो. सगळ्यात अवघड ओलांडायला म्हणजे रसना. त्यामुळं याच्या याबाबत अभ्यास जो करायचा तर त्या अभ्यासाला अंत नाही. आपण आपल्याला जे काही करायचं आहे, शेवटी सत्वगुण देखील सातत्याने सत्वगुण असेल तेव्हा सत्वगुणाचा अहंकार येत नाही. सत्वगुण ही जीवनशैली असेल तर सत्वगुणाचा अहंकार येत नाही. मधून अधून निर्माण झालेल्या सत्वगुणाचा खूप अहंकार असतो. असं असल्यामुळं सत्वगुणात अधिकाधिक येणं आणि ते जीवन सहज झालं की त्याच्या अहंकाराला ओलांडणं आणि त्याच्याही पलीकडे असणारा परमात्मा तर तो प्राप्त करण्यासाठी म्हणून ध्यानादी उपासना करत राहणं यांनी ओलांडलं जातं. गुणातीताची जी लक्षणं आहेत त्याच्यातलं द्रष्टा म्हणून तो जेव्हा सतत राहतो असं भगवंतांनी सांगितलंय, जेव्हा द्रष्टा म्हणून सतत राहतो तेव्हा तो गुणातीत होऊ शकतो. ध्यानामध्येही द्रष्टा आणि इतर काळीही द्रष्टा असा जेव्हा राहू शकतो तेव्हा तो सहज गुणातीत होतो. तो उत्तम रीतीने या त्रिगुणांना ओलांडतो असं म्हटलेलं आहे. तर तशा तऱ्हेने आपल्याला याचा अभ्यास करता येणं शक्य आहे. अधिकाधिक चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न मग प्रत्येक वेळेला पूर्ण होईलच असं नाही. बरेच आदरी फॅक्टर असतात तर ते असू देत. काय आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं. हे आपण आपल्या हातून घडणारं कर्म जे आहे तर ते भगवंताच्या आधिपत्याखाली चाललेलं आहे हे लक्ष आपण करतो एवढं फक्त समजू नये म्हणजे झालं. कशा पद्धतीने करण्याचा अभ्यास करावा. हरिओम. तच एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू.